चीनीमंडी.com पॉडकास्ट 2020-21 च्या हंगामात मेक्सिकोतून अमेरिकेसाठी साखर निर्यातीत 40% घट होण्याची शक्यता. मेक्सिकोच्या शुगर चेंबरचे प्रमुख जुआन कार्टिना यांनी सांगितले की संयुक्त राज्य अमेरिकेला मेक्सिकोची साखर निर्यात 2020-2021 हंगामात जवळपास 40%कडून कमी होऊन 80,000 मेट्रिक टन होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील साखर उत्पादनात वाढ होण्याच्या दरम्यान दोन्ही देशांमध्ये एक व्यापार करारामध्ये परिभाषित छोट्या निर्यात कोट्यामुळे घट होण्याची शक्यता आहे. 2020-21 मेक्सिकोचे साखर उत्पादन 13% वाढण्याची शक्यता आहे. कोर्टिना यांनी मेक्सिकोमध्ये साखर पेयावर करामध्ये वाढ करण्याच्या दबावादरम्यान येणाऱ्या हंगामामध्ये स्थानिक साखर उद्योगासाठी संभावित आव्हानांना प्रतिसतर्क केले आहे.